सर्वांना भावपूर्ण नमस्कार. जगद्गुरू आणि दिव्य लीलाधारी भगवान श्रीकृष्णाने आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या निमित्त त्याच्या भक्तीमध्ये अंतर्बाह्य डुंबवले आहे. त्याच दिव्य भावभक्तिमय क्षणांची अनुभूती घेत आपण सर्वांनी मिळून श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया. हे जगताच्या पालन करत्या, आमचा संभाळ करणारा तूच आहेस. आम्हाला साधनेत योग्य मार्ग दाखवणारा तूच आहेस. हे भक्त वत्सला श्रीकृष्णा, आम्ही तुला अनंत कोटी वेळा शरण आलो आहोत. हे मुरलीधर श्रीकृष्णा, तुझ्या मुरलीच्या भक्तिमय मधुर सुरानी आमचे अंतकरण आनंदित होऊन आमचे देहबान हरपू दे. हे मधुसूदना, हे मनमोहना, आम्हा सर्वांचे मन तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन होऊ दे. आमचे अंतरंग तुझ्या भक्तीने ओतंबू दे. तुझ्या भक्ती सागरात आम्हाला तू असे डुंबव की काही केल्या आम्ही त्यातून कधीच बाहेर पडू नये आणि केवळ तुझ्या भक्तीनेच चिंब भिजू दे. अशी तुझ्या श्रीचरणी आम्ही भावपूर्ण प्रार्थना करतो. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य रूपाची अनुभूती घेत त्याच्या तेजोमय रूपाच्या चरणी श्लोकरूपी अनंत अनंत पुष्पे अर्पण करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवंताची मनोभावे आराधना करून त्याची उत्कट भक्ती करून श्रीकृष्णाशी एकरूप होण्यास आसुसलेल्या आपणा सर्व कृष्ण भक्तांना माझा अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार. नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली. या जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सारेच श्रीकृष्णाच्या तत्वाशी एकरूपता अनुभवून त्याच्या भक्तिरसात डुंबून चिंब झालो आहोत. अजूनही आपण त्याचे तत्व अनुभवत आहोत. श्रीकृष्णाच्या भक्तीचे महात्म्यच असे आहे की एकदा का त्याची भक्ती करायला आरंभ केला, एकदा का त्याचा मधुर भक्तिरस चाखून पाहिला की ते भक्तीचे माधुर्य पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटू लागते. त्या भक्तीच्या अमृतरसाचे पान करून आपल्याला अमरत्व प्राप्त झाल्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या भक्तीतच आपण डुंबून जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आपल्या सर्वांना भक्तीमध्ये डुंबवण्यासाठी भगवंताची कोणती बरं लीला असेल? जन्माष्टमीनिमित्त आपल्या अंतराला झालेला कृष्णभक्तीचा स्पर्श पुढे आनंदाचे रूप धारण करतो. तो आनंद आपण कोणत्या रूपात अनुभवतो बरं? निश्चितच भगवंताने आपल्या सर्वांना उत्तर दिलं असेल की गणेश चतुर्थी. श्री गणेशाच्या आगमनाची सिद्धता जन्माष्टमीनंतर चालू होते. आंब्याच्या पानांच्या डहाळ्या, विविध प्रकारची फळे, करंजा, माटोळ्या फुलोरा सिद्ध करतात. श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सुंदर मखर सिद्ध केले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला होणाऱ्या श्री गणेशाच्या आगमनापासून ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशीपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा सर्वांना आनंद प्रदान करत असतात. पूजा अर्चा, भजने, आरत्या इत्यादींनी श्री गणेशाच्या उपासनेतील आनंद घेतला जातो. म्हणूनच गणेशोत्सव हा आनंदोत्सव आहे. या निमित्ताने परमकृपाळू गुरुमाऊली आपत्काळाच्या उंबरट्यावर उभे असणाऱ्या आपणा सर्वांना विघ्नहर्त्या श्री गणेशाची आगळीवेगळी भावपूर्ण आराधना कशी करायची हे अनुभवायला देणार आहे. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता पुष्पे अर्पण करूया. विघ्नहर्ता श्री गणेशाचे पूजन सर्व युगांमध्ये आणि सर्व विशिष्ट जीवांद्वारे होत आले आहे. श्री गणेश हा प्रथम पूजाप्राप्तीचा अधिकारी आहे. अग्रपूजेचा मान श्री गणेशाचा असतो. कोणतेही व्रत वैकल्य असो, पूजा अर्चा असो, मंगलकार्य असो, समारंभ असो, कोणत्याही देवतेचे पूजन असो, सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते हे आपल्याला माहीतच आहे. अशा श्री गणेशाचा कृपाशीर्वाद संपादन करण्यासाठी आरंभी आपण त्याला भावपूर्ण वंदन करूया आणि त्याचे गुणमहात्म्य वर्णन करत त्याची भावपूर्ण स्तुती करूया. हे श्री गजानना, हे गणराया, आम्ही सर्वप्रथम तुला वंदन करत आहोत. स्वतः मंगलमय असून सर्वांचे मंगल करणाऱ्या हे श्री गणराया, आम्ही तुला संपूर्णपणे शरण येऊन भावपूर्ण वंदन करत आहोत. हे श्री गणेशा, सिंदूराने लेपन केलेले तुझे हे रूप अत्यंत मनोहर आहे. त्यावर लावलेली चंदनाची उटी तुझा रंग अधिकच खुलवत आहे. हे तुझे दिव्य मनोहर रूप पाहताना आमचे मन त्या रूपातच दंग होऊन गेले आहे आणि जीव तुझ्या चरणी नतमस्तक झाला आहे. हे गौरीपुत्रा, भालचंद्रा, तू कृपेचा सागर आहेस. भक्तांना इच्छित वर प्रदान करणाऱ्या हे वरद विनायका, हे करुणा करा, तू आमच्या सर्व विघ्नांचा लय करणारा, नाश करणारा आहेस. आम्हा भक्तांच्या चिंता हरणारा तू चिंतामणी आहेस. तुझ्या कृपेची छत्रछाया सदैव आमच्यावर असू दे गणराया. हे भगवंता, हे गौरीपुत्रा, आम्ही तुझ्या श्रीचरणी संपूर्ण शरण आलो आहोत. हे बालचंद्रा, तुला अत्यंत मनोभावे कोटी कोटी वंदन करत आहोत. श्री गणेशाला भावपूर्ण वंदन करून त्याची स्तुती करताना साक्षात श्री गणरायाचे अस्तित्व भक्ती सत्संगात जाणवू लागले आहे. या सत्संगामुळे गणेश चतुर्थी पूर्वीच श्री गणेशाचे सूक्ष्म अस्तित्व आणि त्याचे प्रचंड तत्व आपल्यासाठी कार्यरत झाले आहे. याची अनुभूती आपल्या सर्वांना होत आहे. हीच आनंददायी अनुभूती घेत आत्ता आपल्याला श्री गणेश काय शिकवत आहे त्याचे अवलोकन करूया. सृष्टिकर्ता ब्रह्मदेव आहे, पालनकर्ता श्रीमन नारायण, आणि लयकर्ता शिव आहेत. संपूर्ण सृष्टीचा कार्यभार सुरळीतपणे चालू राहण्यासाठी या त्रिदेवांचे महत्त्व आहे. तरी देखील प्रथम पूजेचा मान श्री गणेशालाच मिळालेला आहे, म्हणजे सर्वात आधी श्री गणेशाचेच पूजन केले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवी अशा अनेक देवतांनीही घनघोर युद्धाच्या वेळी श्री गणेशाचे पूजन करून त्याची स्तुती करून कार्यसिद्धी करून घेतली आहे. धर्मकार्यामध्ये ज्या ज्या वेळी विघ्ने येतात त्या त्या प्रत्येक वेळी श्री गणेशाने देवतांना सहाय्य केले आहे. भगवान विष्णू आणि शिव हे तर स्वयं सर्वशक्तिमान परमेश्वर आहेत. समस्त विश्वाचे पालन करणारे आणि संहार करणारे आहेत. त्यामुळे ते दोघेही आपापले कार्य करण्यास समर्थ आहेत. तरीही श्री गणेशाचे पूजन का करत असतील, त्याचे रहस्य आता या भक्ती सत्संगाद्वारे आपल्यासमोर उलगडले जाणार आहे. श्री गणेशाचे सिद्धिविनायक रूप आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. हा सिद्धिविनायक साक्षात श्री विष्णूच्या भक्तीमुळे साकार झाला आहे. तो कसा, ह्याची सुंदर कथा आता आपण ऐकूया. महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे सिद्धिविनायक हे गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि जागृत अष्टविनायकांपैकी एक आहे. हा श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा आहे. कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकामधील दुसरा गणपती आहे. तसेच अष्टविनायकांपैकी हा उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाला परमात्म्याच्या कृपेने सृष्टीनिर्मितीची प्रेरणा झाली. यासाठी ब्रह्मदेवाने श्री गणेशाच्या गम या एकाक्षरी मंत्राचा जप करून तपश्चर्या केली आणि नंतर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यानंतर एकदा क्षीरसागरात शयन करणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या कानातून मधु आणि कैठब नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले. हे दोन्ही दैत्य भूकेने व्याकुळ झाले. ते इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा त्यांची दृष्टी ब्रह्मदेवावर पडली. मग काय, ब्रह्मदेवालाच खाद्य समजून ते त्याच्या दिशेने धावू लागले. त्यांना पाहून ब्रह्मदेव भयभीत झाले. ब्रह्मदेवाने व्याकुळ होऊन योगमायेला निवेदन केले, हे योगमाये, हे देवी, भगवान विष्णूला जागृत कर देवी, अन्यथा हे असुर मला खाऊन टाकतील. तेव्हा योगमायेच्या प्रेरणेने भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागृत झाले. ब्रह्मदेवावर आलेले संकट पाहून भगवान विष्णूने आपला पांचजन्य शंख वाजवला. त्या शंखाच्या प्रचंड ध्वनीमुळे त्रैलोक्य कापू लागले. हा शंखध्वनी ऐकून मधु कैटप सतर्क झाले. ते ब्रह्मदेवाला सोडून भगवान विष्णूच्या दिशेने युद्धासाठी धावले. त्यावेळी श्री विष्णूचे आणि मधु कैटपांचे घनघोर युद्ध झाले. 5,000 वर्षे हे युद्ध चालले. तरी देखील विष्णू त्या दैत्यांवर विजय प्राप्त करू शकले नाही. त्यावेळी भगवान विष्णूने संगीतज्ञ गंधर्वाचे रूप धारण केले आणि वनामध्ये जाऊन वीणा वाजवत श्रुतीस्वरात गायन केले. श्री विष्णूच्या या गीताने तिन्ही लोक मुग्ध झाले. श्री विष्णूचे ते स्वर कैलासपती भगवान शिवाच्या कानी पडले. त्यांनी आपल्या गणांना त्या संगीतज्ञाला घेऊन येण्याची आज्ञा दिली. शिवगण त्याला घेऊन आले. गंधर्व वेशधारी श्री विष्णूने शिवाला प्रणाम केला आणि त्यांच्या आदेशानुसार वीणेची तार छेडली. हे ऐकून माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय तसेच अन्य सर्व देवताही मुग्ध झाल्या. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्या संगीतज्ञाला वर मागायला सांगितला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे महादेवा, आपण वर देणार असाल तर मधु कैटप नामक असुरांचा नाश होऊ दे, असा वर द्या. तेव्हा शंभू शंकरांनी ओळखले की गंधर्व वेशामध्ये साक्षात श्री विष्णू आहेत. हसून ते म्हणाले, भगवंता, या गंधर्व वेशात येण्याची काय आवश्यकता होती? तुम्ही तर साक्षात भगवान विष्णू आहात. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, हे देवादिदेव महादेवा, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठीच मी हे केले. हे शीघ्र प्रसन्न होणारे आशुतोषा, आता शीघ्र काहीतरी उपाय करा ज्यामुळे त्या असुरांचा नाश होऊ शकेल. तेव्हा भगवान शिव प्रसन्न मुद्रेने म्हणाले, हे रमानाथ, जर असुरांवर विजय प्राप्त करायचा आहे तर श्री गणेशाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घ्यायला हवे. तोच असुरांना आपल्या मायेने मोहित करून वश करू शकतो. नंतर शिवाने श्री विष्णूला श्री गणेश पूजनाचा विधी सांगितला. त्यानंतर भगवान श्री विष्णूने श्री गणेशाची 100 वर्षे उपासना केली. श्री विष्णूच्या घोर तपाने प्रसन्न होऊन गजवदन श्री गणेश प्रगट झाले. ते म्हणाले, हे श्री विष्णू, मी तुझ्या तपाने प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग. तेव्हा श्री विष्णू वंदन करत म्हणाले, हे विघ्न विनायका, मधु कैटप नामक असुर अत्यंत प्रबळ झाले आहेत. ते माझ्या नियंत्रणात येत नाही. त्यांचा वध करण्याचा काहीतरी उपाय सांगा. हे विघ्नहर्ता, या समवेतच मला तुमची अनन्य आणि दुर्लभ भक्ती प्रदान करण्याची कृपा करा. तेव्हा गणेशवर गजानन म्हणाला, हे विष्णू, आता या कार्यामध्ये कोणतेही विघ्न उत्पन्न होणार नाही. हे वैकुंठनाथा, तुझ्या हातून ते दोन्ही असुर लवकरच मारले जातील, त्यामुळे चतुरानंद ब्रह्मदेवाचे भयही दूर होईल आणि तुझी कीर्तीही सर्वत्र होईल. अशा प्रकारे वर देऊन आणि सिद्धी प्रदान करून भगवान गणेशवर अंतर्धान पावले. त्यानंतर त्रिलोकीनाथ विष्णू आपल्या स्थानी परत आले. त्यांच्या परत येण्याची दोन्ही दैत्य वाटच पाहत होते. लगेच ते दोन्ही असुर युद्धासाठी सज्ज झाले. भगवान विष्णूही युद्धासाठी सज्ज होतेच. त्या दोन्ही असुरांना पाहताच त्यांनी त्यांच्याशी युद्ध करायला आरंभ केला. त्या दैत्यांवर वार करण्यापूर्वी भगवान विष्णूने श्री गणेशाचे स्मरण केले. त्यांच्यामध्ये महाभयंकर युद्ध चालू झाले. विनायकाच्या कृपेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली होती. त्यामुळे श्री विष्णूने आपल्या दिव्य अशा सुदर्शन चक्राने त्या दोन्ही दैत्यांचा वध केला. अशा प्रकारे श्री गणेशाच्या आशीर्वादाने युद्धात श्री विष्णूने मधुकैटभ या दैत्यांवर विजय प्राप्त केला. मधु राक्षसाचा वध केल्यामुळे तेव्हापासून भगवान श्री विष्णूला मधुसूदन आणि कैटभ राक्षसावर विजय मिळवला म्हणून कैटभजित म्हणू लागले. श्री विष्णूने ज्या ठिकाणी तप करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले होते आणि ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्या ठिकाणी श्री विष्णूने एक मोठे मंदिर बांधले आणि त्यात श्री विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी श्री विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या स्थानाला सिद्धटेक असेही म्हणतात. श्री क्षेत्र सिद्धटेक नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. येथील विनायकाला श्री सिद्धी विनायक असे म्हणतात. आजही ते स्थळ श्री गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. रिद्धी सिद्धीसहित श्री सिद्धी विनायक हे महागणपतीचे रूप आहे. जेव्हा तो ईश्वर म्हणून कार्यरत असतो तेव्हा काळही त्याच्या आज्ञेनेच कार्यरत असतो. त्यामुळे त्याच्या कृपेने आपल्या सर्वांना आपत्काळामध्ये तरून जाण्यासाठी बळ आणि त्याचे कृपाशीर्वाद मिळणार आहेत. सर्वांनी एकदा सिद्धिविनायकाचे स्वरूप डोळ्यासमोर आणूया. त्याच्या दिव्य रूपाला भक्तिपूर्ण नमन करूया. श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आपण भरभरून ग्रहण करूया. श्री विष्णूने ज्याप्रमाणे भगवान श्री गणेशाची आराधना केली त्याप्रमाणे भगवान शिवानेही श्री गणेशाची आराधना केली आहे. त्याविषयीचाही सुंदर प्रसंग ऐकून श्री गणेशाप्रतीचा भाव अंतकरणामध्ये अनुभवूया. पुराणकाळी गुच्छमत नावाचे एक ऋषीपुत्र होते. त्यांनी वरदेश्वर श्री गणेशाची घोर तपस्या केली. त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने दिलेल्या वराने गुच्छमदाना अत्यंत बलशाली पुत्र झाला. गुच्छमदांचा हा पुत्र त्यांना आलेल्या शिंकेतून प्रकट झाला होता. त्यांनी त्या बालकाला गणेशाची उपासना करायला सांगितली आणि मंत्र दिला. त्यानुसार वनात जाऊन एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून त्या बालकाने घोर तपस्या केली आणि वरदराज गणेशाला प्रसन्न करून घेतले. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अति भयंकर असा नाद करत गणाधीश्वर वरदराज त्याच्यापुढे प्रकट झाले. गणाधीश्वराने त्याला वर मागायला सांगितला तेव्हा तो बालक म्हणाला, हे गणाधीश्वरा, जर तुम्ही माझ्यावर खरंच प्रसन्न असाल तर मला त्रैलोक्य विजयाचा वर द्या. देव, दानव, मनुष्य, राक्षस, गंधर्व, किन्नर, सर्प सगळेच माझ्या अधिपत्याखाली असावेत. इंद्रादी लोकपालानी माझी सेवा करावी आणि सर्व सुखे उपभोगून मी मोक्ष प्राप्त करावा. वरदराज गणपती त्याला वर देत म्हणाले, तथास्तु. तू सदैव भयरहित आणि त्रैलोक्य विजेता होशील. मी तुला लोह, रुपे आणि सुवर्ण म्हणजेच लोखंड, चांदी आणि सोने यांची तीन नगरे प्रदान करतो. हे तीनही नगरे अभेद्य असतील. मात्र भगवान शिवाशिवाय त्याला कोणीही तोडू शकणार नाही. ही तीनही नगरे शिवाच्या एकाच बाणाने तुटतील. या तीनही नगरांचा म्हणजे पुरांचा स्वामी असल्यामुळे यापुढे लोक तुला त्रिपुरासुर या नावाने ओळखतील. असे म्हणून श्री गणाधीश्वर अंतर्धान पावले. नंतर त्या ऋषीपुत्राने वरदराज गणेशमूर्तींची स्थापना करून पूजा केली आणि तो त्रैलोक्य विजयासाठी बाहेर पडला. धरती, स्वर्ग आणि पाताळ या तीनही लोकांवर त्याने विजय मिळवला. देवतांसहित इंद्राला हरवले. सर्व लोकांना, देवतांना, ऋषीमुनींना त्याने त्राही त्राही करून सोडले. देवाधिकांपासून सगळेच भयभीत झाले. ब्रह्मलोक आणि वैकुंठ लोक यावर विजय मिळवून त्रिपुरासूर अतिशय उन्मत्त झाला होता. भयभीत आणि हतबल झालेले देवता, ऋषीमुनी रानावनात पर्वत गुहांमध्ये दडून बसले. त्यांची ही दुर्दशा पाहून नारदांनी त्यांना श्री गणेशाची पूजा आणि स्तुतिगान करायला सांगितले. त्यानुसार सर्वांनी श्री गणेशाची, त्या विघ्नविनायकाची स्तुती केली. त्रिपुरासुरामुळे आलेल्या दुर्धर संकटातून सोडवण्याची त्यांना विनंती केली. देवतांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना सांगितले, हे देवगण, तुम्ही केलेल्या स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे. आता त्रिपुरासूर तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. मी तुमचे रक्षण करीन. श्री गणेशाच्या या अभयवचनाने देवता गणांचे समाधान होईना. त्यांनी श्री गणेशाला काहीतरी उपासना करावी आणि त्रिपुरासुराचा नाश करावा म्हणून पुन्हा विनवणी केली. तेव्हा गणेशाने त्यांना सांगितले, हा सर्व काळाचा महिमा आहे. योग्य वेळ येताच तुमच्यावर आलेल्या या संकटाचेही निवारण होईल, परंतु त्यासाठी काही काळ जावा लागेल. तोपर्यंत तुम्ही माझी उपासना करत राहा. तुमच्या उपासनेचे योग्य फळ तुम्हाला योग्य वेळी प्राप्त होईल. केलेल्या उपासनेचे फळ कधीच निष्फळ होत नाही. एवढे बोलून श्री गणेश अंतर्धान पावले. हतबल झालेले देवगण पुन्हा श्री गणेशाच्या उपासनेला लागले. तोपर्यंत इकडे त्रिपुरासुराचा अहंकार अधिकच वाढला. आता त्याने कैलासावर स्वारी केली. हे कळताच देवाधिकही आपल्या सैन्य सामर्थ्यासह भगवान शिवाच्या सहाय्यार्थ धावून आले. सूर आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध चालू झाले. दैत्यांच्या बलाढ्य सैन्यापुढे देवाधिकांचा टिकाव लागेना. ते इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. दैत्यासूर अत्यंत प्रबळ होता, त्यामुळे भगवान शिव चिंतित झाले. तेवढ्यात नारद मुनी तेथे आले. तेव्हा शिवशंकर त्यांना म्हणाले, नारदा, आत्ताचा हा प्रसंग कठीण आहे, याचा काही उपाय सुचला तर सांगा. तेव्हा देवर्षी विचार करून म्हणाले, हे सर्वेश्वरा, हे सर्वज्ञ, हे देवाधिदेव महादेव, आपण विघ्नेश्वराचे पूजन करून युद्धाला आरंभ केला तर आपला विजय निश्चित आहे. हे महेश्वरा, त्रिपुरासुराने आपला पुत्र श्री गणेशाची आराधना करून वरदान प्राप्त करून घेतले आहे. त्या वरदानानेच त्रिपुरासूर अजेय झाला आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावर कोणीही जय मिळवू शकत नाही, हे तर सर्व विदितच आहे. आता तो एवढा उन्मत्त झाला आहे की तो आपल्याला म्हणजे साक्षात सर्वेश्वरालाही तुच्छ समजू लागला आहे. यातून वाचण्यासाठी श्री गणेशाची उपासना करायला हवी. तेव्हा भगवान शंकर दंडकारण्यात गेले आणि तेथे त्यांनी कठोर तप आरंभले. त्या तपश्चर्येमध्ये 100 वर्षे गेली. तप करत असताना एकदा भगवान शिवाला जांभई आली. त्यावेळी शिवाच्या मुखातून एक तेजोमय पुरुष प्रकट झाला. त्याला 5 मुखे होती, 10 भुजा होत्या. त्याने ललाटी चंद्र धारण केला होता. त्याची देहकांती चंद्रासमान होती. त्याने कंठात मुंडमाला, सर्पांचे आभूषण तसेच मुकुट आणि बाजूबंद धारण केले होते. त्याच्या तेजामुळे अग्नी, सूर्य आणि चंद्राचे तेजही फिके पडत होते. त्याच्या भुजांमध्ये 10 आयुधे होती. त्या तेजोमय पुरुषाला पाहून भगवान शिव विचार करू लागले, हे माझेच दुसरे रूप आहे का, की ही त्रिपुरासुराची माया आहे? हे स्वप्न तर नाही ना, की माझ्यासमोर साक्षात विघ्न विनाशक श्री विनायकच प्रकट झाला आहे. वरदराज श्री गणेशाने त्यांच्या मनातील विचार ओळखला. ते म्हणाले, प्रभू, आपण जो विचार करत आहात मी तोच आदिदेव विनायक आहे. आपण माझे 100 वर्षे तप केले आहे, निरंतर माझे चिंतन केले आहे, त्यामुळे मी पूर्णपणे संतुष्ट झालो आहे. तुमची कामना पूर्ण होण्यासाठी मी आता येथे प्रगट झालो आहे. आपल्याला जे हवे आहे ते मागा. तेव्हा शिवाने वरदराजाची स्तुती केली आणि समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी, त्रिपुरासुराच्या नाशासाठी उपाय सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा वरदराज म्हणाले, माझ्या बीजमंत्रांचे उच्चारण करत आपण शरसंधान केले तर अवश्य विजय प्राप्त होईल. आपण स्मरण करताच मी आपल्या समवेत येईन आणि आपले कार्य पूर्ण करेन. हे देवादिदेव महादेवा, आपण गम या माझ्या बीजमंत्राचा उच्चार करत बाण सोडलात तर त्रिपुरासुराची 3ही नगरे उद्ध्वस्त होतील. भगवान शिवाने श्री गणेशाच्या चरणी पुष्पांजली अर्पण केली. ते म्हणाले, गणपतीचे हे स्थान आजपासून मणिपूर नावाने विख्यात होईल. त्यानंतर शिवाने देवसेना एकत्रित केली आणि त्रिपुरासुराच्या राजधानीच्या दिशेने जाऊ लागले. श्री गणेशाचे स्मरण करताच विघ्न विनाशक भगवान श्री गणेश तेथे प्रकट झाले. ते स्वतः वीरवेशात देवसेनेच्या सर्वात पुढे चालत होते. त्रिपुरासूर निर्धास्त होता. त्याला माहीत होते की त्याची 3ही नगरे अभेद्य आहेत, त्यामुळे त्याचे कोणी काहीच बिघडू शकत नाही. मात्र भगवान शिवाने श्री गणेशाने सांगितल्याप्रमाणे गम या बीजमंत्राचे उच्चारण करत शरसंधान केले. त्या एकाच बाणाने त्रिपुरासुराची 3ही नगरे उद्ध्वस्त केली. त्याचवेळी शिवाने त्रिपुरासुराचाही वध केला. त्रिपुरासुराच्या वधामुळे त्रिपुराचे हरण करणारा म्हणजे नाश करणारा म्हणून सर्व देवता शिवाला त्रिपुरारी म्हणू लागल्या. सर्व देवसेना भगवान त्रिपुरारीसह श्री गणेशाचा जय जयकार करू लागली. त्रिपुरारी शिवशंकराने त्या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केली. आज ते स्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. जगताची उत्पत्ती होण्यापूर्वी गणेश तत्व निर्गुण स्वरूपात होते, त्यामुळे त्या महदाकारी तत्वास महागणपती म्हणतात. महागणपतीची व्याप्ती किती आहे? तर चंद्रमा म्हणजे डोके, पृथ्वी म्हणजे पोट आणि सप्त पातळ म्हणजे पाय आहेत. अशा प्रकारे महागणपतीने पूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. किंबहुना संपूर्ण ब्रह्मांडच महागणपतीमध्ये सामावले आहे. अशा महागणपतीच्या चरणी आपण संपूर्णपणे शरण जाऊया. महागणपतीच्या श्री चरणी आपण मनोमन कृतज्ञता व्यक्त करूया. श्री विष्णू भगवान शंकर यांनीही ज्याची आराधना केली आहे, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्या महागणपतीची आपणही आराधना करूया. आपल्या साधनेमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी या गणेश चतुर्थीच्या माध्यमातून श्री गणेश प्रत्यक्ष या पृथ्वी तलावर अवतरित होणार आहे. या भावाने आपण त्याचे भावपूर्ण स्वागत करूया. गणेशोत्सवाच्या या काळात श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची कृती सर्वत्र केली जाते, ती म्हणजे श्री गणेशाला लाल फुले, दुर्वा आणि शेंदूर अर्पण करणे. त्याचप्रमाणे त्याला प्रिय अशा मोदकांचा नैवेद्य दाखवणे. या सर्व घटकांमध्ये श्री गणेश तत्व अधिक प्रमाणात आकृष्ट होत असते. या वर्षी याच घटकांना माध्यम बनवून आपण सर्वांनी आंतरिक गणेशोत्सव साजरा करूया. श्री गणेशाची भावपूर्ण भक्ती करूया. गणेशोत्सवामध्ये गणेशाची पूजा करताना श्री गणेश आणि श्री गुरु यांची कृपा संपादन करण्यासाठी, त्यांच्याविषयी भक्ती दृढ होण्यासाठीच हे पूजन करत आहोत. या भावाने पूजन करूया. सर्वप्रथम आपण दुर्वांविषयी जाणून घेऊया. गणेश पूजेमध्ये दुर्वांचे स्थान अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्याप्रमाणे भगवान शिवाच्या पूजेत बेल वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, त्याचप्रमाणे श्री गणेशाचे पूजन दुर्वांशिवाय पूर्ण होत नाही. अशा या दुर्वांचे महत्त्व किती आहे? दुर्वा श्री गणेशाला का प्रिय आहेत हे आधी जाणून घेऊया. एका पौराणिक कथेनुसार पुराणकाळी अंगलासूर नावाचा एक दैत्य होता. तो अत्यंत कपटी आणि अत्याचारी होता. त्याचे शक्ती सामर्थ्य एवढे होते की तो मानवाला ऋषीमुनींना गिळंकृत करत असे. त्याच्या अत्याचाराने तीनही लोकांना त्राही त्राही करून सोडले होते. या दैत्याच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देवता आणि ऋषीमुनी कैलास लोकात भगवान शिवाकडे गेले. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांनी अंगलासुराच्या अत्याचारांविषयी शिवाला सांगितले. त्याचा नाश करण्याची प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवाने त्यांना सांगितले की अंगलासुराचा नाश केवळ श्री गणेशच करू शकतो, म्हणून त्याला शरण जायला हवे. त्यानुसार देवता आणि ऋषी श्री गणेशाकडे गेले. श्री गणेशाची शरणागत भावाने प्रार्थना आणि स्तुतिगान करून त्यांनी श्री गणेशाला अंगलासुराच्या अत्याचारांविषयी सांगितले. तिन्ही लोकांवर आलेल्या या संकटाचे निवारण करण्याची आर्ततेने विनवणी केली. सर्व देवतांची प्रार्थना ऐकून कृपावत्सल श्री गणेशाने आपले रूप पालटले. तो अंगलासुराच्या तिप्पट उंच झाला. त्याने अंगलासुराला उचलून आपल्या तळा हातावर घेतले आणि त्याला गिळंकृत केले आणि सर्वांवर आलेल्या या महाभयंकर संकटाचे निवारण केले. आता तमोगुणी, अत्याचारी, अहंकारी आणि दुष्ट दैत्य उदरात गेल्यामुळे श्री गणेशाच्या पोटामध्ये प्रचंड दाह होऊ लागला. अनेक उपाय करूनही तो दाह उणावत नव्हता. तेव्हा तो दाह शांत करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी यांनी श्री गणेशाला दुर्वा वाहिल्या. गणेशाचे मुख सोडून त्याच्या सर्वांगावर दुर्वा वाहिल्या. त्याला दुर्वानी मडवून टाकले. दुर्वांचा रसही प्राशन करण्यास दिला. शीतलता हा दुर्वांचा गुणधर्म आहे. त्या ग्रहण केल्यावर श्री गणेशाच्या उदरातील दाह शांत झाला. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे आरंभ झाले. शीतलता हा गुणधर्म असलेल्या दुर्वांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दूर असलेले जवळ आणते ती दुर्वा. याचा अर्थ दूर असलेल्या श्री गणेशाच्या पवित्र काना म्हणजे गणेश तत्वाच्या चैतन्य कणांना जवळ आणतात त्या दुर्वा. अशा या दुर्वा श्री गणेशाला अर्पण करत असताना आपण श्री गणेशाच्या आणखीन जवळ जात आहोत. भगवंताच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जात आहोत असा भाव ठेवूया. श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे म्हणजेच गणेश मूर्तीमध्ये देवत्व जागृत करणे आणि ते देवत्व दीर्घ काळापर्यंत टिकवणे असे आहे. त्यासाठी विशिष्ट पद्धतीने दुर्वा अर्पण करायच्या असतात. दुर्वा मूर्तीला अर्पण करण्यापूर्वी त्या ताज्या राहाव्यात म्हणून पाण्यात ठेवतात. पूजेच्या वेळी मुख सोडून संपूर्ण गणेश मूर्ती दुर्वानी मडवून टाकतात. त्यामुळे मूर्तीच्या अवतीभोवती ओल्या दुर्वांचा विशिष्ट सुगंध दरवळतो. दुर्वानी गणपतीला मडवलेले असल्याने हा गंध गणपतीच्या आकारात सर्वत्र प्रक्षेपित होतो. यालाच मूर्ती जागृत झाली असे म्हणतात. दुर्वांचा हा मंद सुगंध मनाला आकृष्ट करतो. तो दरवळत असेपर्यंत श्री गणेश तत्वाची पवित्रके जास्त प्रमाणात राहतात. हे सर्व अनुभवण्यासाठी श्री गणेशाला आज आपण पुष्कळ दुर्वा अर्पण करूया. आत्ता आपण श्री गणेशाचे भावपूर्ण स्मरण करूया. डोळे मिटून स्मरण करता क्षणीच आपल्याला श्री गणेशाचे दर्शन होत आहे. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर अशा विविध विशेषणांनी युक्त असे श्री गणेशाचे अत्यंत मनोहर रूप आपल्याला साक्षात दिसत आहे। अशा श्री गणेशाला आपण कोटी कोटी नमन करत भावपूर्ण प्रार्थना करत आहोत। हे श्री गणेशा, तुझ्यातील ईश्वरी तत्वाचा लाभ आम्हा सर्वांना होऊ दे। आपत्काळात येणाऱ्या संकटांमध्ये तू आमचे रक्षण कर गजानन। आता श्री गणेशाला भावपूर्णपणे दुर्वा अर्पण करूया। आपल्या समोर असलेल्या तबकांमध्ये दुर्वांच्या पुष्कळ जुड्या ठेवलेल्या आहेत। त्यातील एक एक जुडी घेऊन आपण श्री गणेशाला दुर्वा अर्पण करायला आरंभ केला आहे। ओम गं गणपतये नमहा। ओम गं गणपतये नमहा। ओम गं गणपतये नमहा। असा नामजप करत आपण प्रथम श्री गणेशाच्या चरणांवर दुर्वा अर्पण करत आहोत। दुर्वांचा मंदगंध आणि श्री गणेशाच्या मनोहर मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य आपल्या अंतःकरणाला हळूवार स्पर्श करत आहे, त्यामुळे आपल्याही नकळत आपला भाव जागृत होत आहे। आता श्री गणेशाचे चरण आपण अर्पण केलेल्या दुर्वानी पूर्णपणे मढवले गेले आहे। श्री गणेशाची ही मूर्ती पाहून पुष्कळ छान वाटत आहे। जसा त्या दुर्वानी श्री गणेशाच्या चरणांना स्पर्श केला, तसा आपल्या अंतःकरणालाही भक्तीने स्पर्श केला आहे। आपल्याला पुष्कळ शांत वाटत आहे। आपले दुर्वा अर्पण करणे चालूच आहे। मुखाने आपण श्री गणेशाचा नामजप प्रत्यक्ष करत आहोत। आता हळूहळू दुर्वा अर्पण करत करत श्री गणेशाचे मुख सोडून सर्वांग दुर्वानी झाकले गेले आहे। हिरव्यागार दुर्वांमधून केवळ श्री गणेशाचे सुंदर रक्तवर्णी मुखमंडल शोभून दिसत आहे। श्री गणेश प्रसन्न वदनाने आपल्याकडे पाहत आहे। भक्तियुक्त दुर्वानी मढवलेल्या श्री गणेशाच्या या सुंदर रूपाचे आपण सर्वजण भावपूर्ण दर्शन घेत आहोत। आपले हात जोडले गेले आहेत। श्री गणेशाला आपण भावपूर्ण नमस्कार करत आहोत। श्री गणेश पुष्कळ आनंदी झालेले दिसत आहेत। श्री गणेशाकडून आपल्याकडे आनंद लहरी प्रक्षेपित होत आहेत, त्यामुळे आपणही आनंद अनुभवत आहोत। दुर्वांचा मंद सुगंध सर्वत्र पसरलेला आहे। तो मंद सुगंध आणि त्यातील श्री गणेशाचे चैतन्य आपण श्वासोश्वासी भरभरून घेत आहोत। दुर्वार्चनामुळे निर्माण झालेला शांत आणि शीतल असा थंडावा आपल्याला जाणवत आहे। आपल्या मनालाही शांत आणि आल्हाददायक वाटत आहे. त्या दुर्गा म्हणजे जणू आपल्या सर्व भक्तांच्या भक्तीचा लेपच आहे. आपण सर्वांनी आपल्या भक्तीनेच श्री गणेशाला मढवलेले आहे. हा दुर्वांचा सुगंध नसून सर्व भक्तांच्या भक्तीचाच आनंदगंध सर्वत्र पसरल्याचे आपल्या सर्वांना साक्षात जाणवत आहे. डोळे उघडता क्षणी आपल्याला आनंद जाणवत आहे. आजवर कधीच अनुभवला नाही एवढा आनंद आज आपण अनुभवत आहोत. श्री गणेशाचे दर्शन घेताना ही स्थिती अशीच टिकून राहावी. दुर्वांच्या मंद सुगंधित वातावरणात श्री गणेशाचे सान्निध्य असेच अनुभवत त्याच्या भक्तीच्या आनंदात डुंबत राहावे असेच आपल्या सर्वांना वाटत आहे. श्री गणेशाच्या कृपेने आज हा भक्तिमय आनंद आपण अनुभवू शकलो यासाठी त्याच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. श्री गणेशाला प्रिय असलेल्या आणि नेहमी श्री गणेशाच्या चरणांवर अर्पण होणाऱ्या या दुर्वांमध्ये कोणकोणते गुण आहेत हे शिकून आपणही ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. श्री गणेशाला विनम्रता आणि साधेपणा पुष्कळ प्रिय आहे. दुर्वांमध्ये अत्यंत नम्रता आणि लीनता आणि सहजपणे लवण्याचा म्हणजे वागण्याचा कमीपणा घेण्याचा गुण आहे आणि त्यामुळेच दुर्वा श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती असे म्हटले जाते. अर्थात महापुरांमध्ये मोठमोठी झाडे वृक्ष उन्मळून पडतात परंतु लवाळे म्हणजे दुर्वादले तरून जातात. दुर्वांच्या या गुणांमुळेच महापूर ओसरल्यानंतरही त्या आहे तिथेच आणि तशाच राहतात. गुरुदेवानेही आपल्याला शिकवले आहे लीनता आणि नम्रता हे गुण साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या गुणांच्या आधारे आपल्याला आपल्यातील अहंकारावर मात करता येते. मुळातच अहंकार नसलेल्या या दुर्वांकडून आपल्याला आपल्या साधनेसाठी अत्यंत पूरक असणारे हे गुण शिकायला मिळतात. हे गुण आपल्या अंगी येण्यासाठी आपण श्री गणेशाला शरण जाऊन प्रार्थना करूया. दुर्वा सतत नम्रभावात असल्यामुळे प्रत्यक्ष देवच त्यांचे रक्षण करतो. त्याप्रमाणे कितीही संकटे आली कठीण प्रसंग आले तरी आपण कर्तेपणा न घेता देवाला भगवंताला श्री गुरुंना शरण गेलो. नम्रतेने शरणागतीने त्यांच्या श्रीचरणी झुकून राहिलो तर तेच आपल्याला त्यातून बाहेर काढणार आहेत आपले रक्षण करणार आहेत अशी दृढ श्रद्धा मनात बाळगून त्यासाठी सतत प्रयत्नरत राहूया. दुर्वांना कितीही तोडले कापले तरी त्यांचे मूळ आपोआपच चारही दिशांना पसरते म्हणजेच त्या अविनाशी असतात. त्या कधीही नाश पावत नाहीत. त्याप्रमाणे कितीही अडथळे आले तरी आपल्या अंतरातील भक्तीमध्ये कोणतीही बाधा न येता भक्तीमध्ये सतत वृद्धी होत राहावी असा आशीर्वाद आपण श्री गणेशाला मागूया. हे श्री गणेशा, हे सिद्धिविनायका, आमचा हा देह नश्वर असला तरी भगवंताच्या कृपेने आमच्यातील भक्ती मात्र अमर होऊन ती शाश्वत अशा ईश्वराच्या चरणी पोचावी यासाठीच आमचा प्रत्येक श्वास असू दे. हेच आमचे तुझ्या चरणी मागणे आहे. दुर्वांना तीन दले असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून भावाच्या स्तरावर विचार केला तर दुर्वांची ही तीन दले म्हणजे काय? तर आपल्या अंतरातील भाव, तळमळ आणि श्रद्धा. श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याविना जशी त्याची पूजा पूर्ण होऊ शकत नाही त्याप्रमाणे आपल्या अंतरातील भाव, तळमळ आणि श्रद्धारूपी दुर्वादल अर्पण केल्याविना आपली प्रत्येक सेवा, प्रत्येक कृती श्री गुरुचरणी कशी बरं समर्पित होईल. त्यामुळेच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ध्येय ठेवूया की आपल्या प्रत्येक कृतीच्या माध्यमातून भाव, तळमळ आणि श्रद्धारूपी दुर्वादले गुरुचरणी अर्पण करायची आहेत. दुर्वा अर्पण करण्यासमवेतच श्री गणेशाला अत्यंत प्रिय असलेला नैवेद्य म्हणून मोदक अर्पण केले जातात. मोदक हे आनंदाचे प्रतीक आहे. आनंदाचे प्रतीक असलेल्या गणपती बाप्पाने आपल्या हातात मोदकाच्या रूपात आनंद धारण केला आहे. तो सर्व भक्तांवर अखंडपणे आनंदाचाच वर्षाव करत असतो. अशा आनंददाता गणपतीच्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याच्या प्रिय नैवेद्याकडून म्हणजे मोदकाकडून काय शिकायचे हे आत्ता आपण पाहूया. ईश्वर हा सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याच्या स्मरणाने, त्याच्या भक्तीने केवळ आणि केवळ आनंदच प्राप्त होतो. आपण करत असलेल्या साधनेचा गाभाही आनंदच आहे. मनुष्य जन्माचे सर्वोच्च आणि अंतिम ध्येय ही आनंदाची प्राप्तीच आहे. आनंद प्राप्तीसाठी साधना करताना आपण जी जी कृती करू ती प्रत्येक कृती करताना आनंदच मिळायला हवा. प्रत्येक कृती करताना मिळणाऱ्या त्या आनंदातच आंतरिक समाधानही दडलेले असते. या सत्संगातून शिकून आपण सर्वांनी ध्येय घेऊया की गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक कृती करताना दुर्वा आणि मोदक या गणेश तत्व आकृष्ट करणाऱ्या घटकांना अनुषंगून भावप्रयत्न करायचे आहेत. एक, आपण करत असलेली प्रत्येक सेवा, प्रत्येक कृती म्हणजे श्री गणेशाचे पूजनच आहे असा भाव ठेवूया. दोन, प्रत्येक कृतीरूपी गणेश पूजन करताना श्री गणेशाला भाव, तळमळ आणि श्रद्धारूपी दुर्वादले अर्पण करूया. तीन, प्रत्येक कृती पूर्ण झाल्यानंतर त्यातून आपल्याला लाभलेल्या आनंदाविषयी भगवंताला कृतज्ञता व्यक्त करूया. म्हणजेच आनंदरूपी मोदकाचा नैवेद्य श्री गणेशाला दाखवूया. त्यामुळे श्री गणेश त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंदाचे प्रक्षेपण आपल्याकडे करणार आहे ह्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. याप्रमाणे प्रयत्न करून आपण आध्यात्मिक स्तरावरील गणेशोत्सव साजरा करूया. आजच्या भक्ती सत्संगाच्या समापनापूर्वी साक्षात महागणपतीचे सर्वव्यापी दिव्य अस्तित्व अनुभवत आपण त्याच्या चरणी संपूर्ण शरण जाऊया आणि आर्ततेने भक्तीचे मागणे मागूया. हे श्री गणेशा, हे गणपती बाप्पा, तुला आम्ही संपूर्ण शरण येऊन आर्ततेने याचना करत आहोत. तुझ्या श्री चरणी आमची भक्ती समर्पित करून घे. जे तुझ्यावर प्रेममय भक्ती करतात अशा तुझ्या भक्तांचा सहवास आम्हाला सतत लाभू दे. हे गणेशा, आम्हाला सर्वांची नेहमी लीनतेने शरणागत भावाने वागता यावे असे भक्तीचे दान तू आम्हाला दे. हे गणराया, हे गजानना, आम्ही दीन पतित असून तुला संपूर्ण शरण आलो आहोत. हे श्री गणराया, आमच्याकडून अनंत पापे घडलेली आहेत. आम्ही संपूर्ण शरण येऊन आर्ततेने याचना करत आहोत. आम्ही अपराधी आहोत. हे करुणामय गजानना, दयावंत होऊन आमच्यावर कृपा कर. हे देवा, आमचा उद्धार कर. उद्धार कर गणराया, आमचा उद्धार कर. हे देवा, आमचा उद्धार कर. भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.